विविध भारती पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात गुढीपाडव्यानिमित्त आज लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या निनादात पारंपरिक पोशाख परिधान करून लहानांपासून ज्येष्ठ नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले. लहान मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली. थोर लोकांच्या जीवनावरील आणि इतिहासावर आधारित विविध देखावे देखील साकारण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली इथल्या मेत्रेवाडी शाळा क्रमांक 93 इथं गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा पट वाढवा या विशेष प्रवेश अभियानाचा आरंभ आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज करण्यात आला. शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या उरुळीदेवाची इथला घनकचरा प्रकल्प विना निविदा भूमी ग्रीन कंपनीला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. प्रकल्पाची क्षमता 500 मेट्रिक टनांपर्यंत वाढवून तो 10 वर्षांसाठी चालवायला देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी प्रति टन शुल्क वाढ प्रस्तावित आहे. सर्व कचरा प्रकल्पांचं ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणे महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून नव्या समाविष्ट गावांचा विचार करता त्यांची संख्या 2.5 ते 3 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महापालिकेनं सुमारे 3,30,000 कुत्र्यांची नसबंदी केली आहे. शिंदेवाडी भूगाव आणि रामटेकडी इथं प्रत्येकी 1,000 क्षमतेची निवारा केंद्र उभारण्याचं नियोजन असून यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी कामही सुरू झालं आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली. पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमातील 80 आणि उर्दू माध्यमातील 11 शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत अशी माहिती प्रश्नोत्तरातून समोर आली आहे. भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन केलं जात आहे अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. पुणे एसटी विभागातून राज्यात सर्वत्र जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे एसटी विभागाकडून 15 एप्रिल ते जूनपर्यंत 450 अतिरिक्त बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यातील 37 साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून खरेदी केलेल्या वीजेचं 308 कोटी रुपयांचं वीज बिल महावितरणकडे थकित आहे. ही रक्कम कारखान्यांना देण्यासाठी राज्य सरकारनं आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानं केली आहे. सहवीज निर्मितीचे दर प्रति युनिटला 4.5 रुपये ते 4.99 रुपये केले असून उद्योगास ते परवडणारे नाहीत. त्यातही शेतकऱ्यांची प्रलंबित वीज रक्कम वसूल करून दिली नाही तर 5% दर कपात करण्यात येते. त्यामुळे ही वसुली शक्य नसल्याचं संघानं स्पष्ट केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कलावंत गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी योगेश सोमण, आनंद इंगळे, सागर मांडके, सागर भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. युवा वास्तुकला तज्ञांपुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचं मोठं आव्हान आहे. मात्र एआय हे साधन आहे, त्याचा मालक मनुष्य आहे हे नेहमी लक्षात ठेवा असा सल्ला कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे सदस्य माजी प्राचार्य पुष्कर कानविंदे यांनी आज पुण्यात उदयोन्मुख वास्तुकला तज्ञांना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वास्तुरेखा 26 या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी दिला. याप्रसंगी कॉलेजच्या वास्तुविधान या वार्षिकाचं प्रकाशन पुष्कराज पाठक यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय कला प्रसरणी सभेद्वारे आयोजित प्रदर्शन परवा 21 तारखेपर्यंत बालगंधर्व कला दालनात खुलं राहणार आहे. अंगावर नवाकोरा सलवार कुर्ता, चेहऱ्यावर निरागस भाव आणि नवीन कपड्यांचा आनंद. आपल्या अंगावरील नवे कपडे कुतूहलांना एकमेकांना दाखवत आनंदमय वातावरणात पुण्यातल्या कामायनी संस्थेतील विशेष मुलांनी आज नव्या वर्षाचं स्वागत केलं. गुढीपाडव्यानिमित्त कामायनी संस्थेतील 300 विशेष मुलांना सलवार कुर्त्याचं वाटप करण्यात आलं. वाघोलीत सुरू असलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज सकाळपासूनच अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. यामध्ये माती विभागात 57 किलो वजनी गटात ओंकार निगडे आणि 86 किलो वजनी गटात चंद्रहार नरळे या पुण्याच्या मल्लांनी अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना आज संध्याकाळी सुरुवात होणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.